नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्याला भेटण्याची संधी मिळाली याबद्दल मला मनस्वी आनंद होतो। यापूर्वीच्या दोन व्याख्यानातून आपण धोरणाच्या संबंधात दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या। एक, सर्वसाधारण आर्थिक धोरण, त्याचा अर्थ, त्याची उद्दिष्ट, त्याची साधनं वगैरे। दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण मौद्रिक किंवा चलन धोरणाची चर्चा केली। त्याही ठिकाणी काय उद्दिष्ट असतात, साधनं काय असतात, कसं ते धोरण राबवलं जातं, कुणाच्या हातात ती शक्ती असते, यासारख्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहिली। आता ह्या धोरणविषयक मांडणीमध्ये तिसरा महत्त्वाचा जो आयाम येतो, जी व्यवस्था येते, त्याला आपण अर्थसंकल्पीय धोरण किंवा राजस्व धोरण असं नाव दिलं पाहिजे। अलीकडचा एकूण शब्दप्रयोग लक्षात घेतला आणि राजस्व या शब्दाच्या मर्यादा लक्षात घेतल्या तर मला स्वतःला असं वाटतं की इंग्रजीतल्या फिस्कल पॉलिसी या शब्दप्रयोगासाठी नुसतं राजस्व धोरण असं न म्हणता आपण अर्थसंकल्पीय धोरण असं नाव दिलं तर अधिक योग्य ठरेल। साहजिकच पुन्हा पहिला प्रश्न आपल्याला लक्षात घ्यावा लागतो, तो धोरण म्हणजे काय। तर सामान्यतः आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे, जसे इतर धोरणांच्या बाबतीत आपण म्हटलं तसंच, काही पूर्वनियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशिष्ट कालमर्यादित ती साध्य करायची आहेत, विशिष्ट कार्यवाहीच्या व्यवस्थेत ती साध्य करायची आहेत, हे लक्षात घेऊन उपलब्ध असलेली धोरणाची साधनं कशी वापरायची, किती वापरायची, त्याचं नियंत्रण कसं करायचं, या सगळ्या गोष्टी धोरण या शब्दामध्ये येतात। आपण आज जी चर्चा करणार आहोत ती प्रामुख्यानं अर्थसंकल्पीय धोरण या शब्दप्रयोगांची। अर्थसंकल्पीय धोरण याचा अर्थ सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून, अर्थसंकल्पाचे जे वेगवेगळे आयाम आहेत त्यांच्या माध्यमातून अपेक्षित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ज्या प्रकारची कार्यक्रम रचना करते, नियोजन करते आणि त्याची कार्यवाही करते, त्याला आपण अर्थसंकल्पीय धोरण असं नाव द्यायला काही हरकत नाही। अर्थसंकल्पीय धोरणाची मांडणी प्रत्यक्ष व्यवहाराच्या पातळीला बहुतेक सगळ्या राष्ट्रांमध्ये सरकारच्या मुख्य व्यवस्थेनं दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे, सामान्य शब्दात बोलायचं झालं तर कॅबिनेटच्या मार्गदर्शनाप्रमाणे, संबंधित राष्ट्राचा अर्थमंत्री अर्थसंकल्पीय धोरण ठरवतो आणि ते कार्यवाहीत आणण्यासाठी प्रयत्न करतो। अर्थसंकल्पीय धोरणाचे उद्दिष्ट काय, हा पहिला महत्त्वाचा प्रश्न। साधारणपणे आर्थिक धोरण आणि मौद्रिक धोरण याबाबतीत जी उद्दिष्ट आपण लक्षात घेतली तीच उद्दिष्ट अर्थसंकल्पीय धोरणाची देखील असतात, कारण तो आर्थिक धोरणाचाच घटक असतो। म्हणजेच वेगळ्या भाषेत आपल्याला असं म्हणावं लागेल की अर्थसंकल्पीय धोरण राबवत असताना देखील बघावं लागतं ते विकासाच्या गरजेकडं, रोजगार निर्मितीच्या गरजेकडं, साधनसामग्रीचं योग्य वाटप कसं होईल या प्रश्नाकडं, किंमत पातळीची स्थिरता कशी प्राप्त करता येईल, अंतर्गत किंमत पातळी कशी नियंत्रित करता येईल, विनिमयाचा दर कसा नियंत्रित करता येईल, याही गोष्टींचा विचार करावा लागेल। आणि जितक्या शक्य तितक्या प्रमाणात एकूण अर्थव्यवस्थेचं कामकाज, धोरणाचा अंतिम परिणाम हा समाजामध्ये अधिक प्रमाणात आर्थिक समता कशी निर्माण करता येईल, समन्यायाची व्यवस्था कशी निर्माण करता येईल, या दृष्टीनं आपल्याला निर्णय घ्यावे लागतात। हीच अर्थसंकल्पीय धोरणाची देखील उद्दिष्ट आहेत। आता या उद्दिष्टांची पूर्तता करायची असेल तर काय केलं पाहिजे, हा महत्वाचा प्रश्न आहे। मला असं वाटतं की याबाबतीत आपल्याला अर्थसंकल्प म्हणजे काय हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे। अर्थसंकल्प या शब्दव्यवस्थेमध्ये, शब्दरचनेमध्ये करव्यवस्था, खर्च व्यवस्था, अनुदान व्यवस्था, कर्ज व्यवस्था आणि शेवटी अर्थसंकल्पीय तूट किंवा शिल्लक यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. या सगळ्या गोष्टी या एका अर्थानं अर्थसंकल्पीय धोरणाची कार्यवाही करण्याची साधनं ठरतात, इन्स्ट्रुमेंट्स ऑफ फिस्कल पॉलिसी. आपण यातल्या प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा थोडक्यात टप्प्याटप्प्यानं विचार करू. पहिला भाग किंवा मुद्दा, पहिलं साधन धोरण अमलात आणण्याचं, पहिलं साधन राजस्व धोरण अमलात आणण्याचं, अर्थसंकल्पीय धोरण अमलात आणण्याचं पहिलं साधन म्हणजे कर व्यवस्था, विविध प्रकारचे कर. सामान्यतः आपल्याला कल्पना आहे की करांचे दोन प्रमुख प्रकार असतात, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. त्याही पूर्वी आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की कर म्हणजे नेमकं काय. तर सामाजिक करारातून अस्तित्वात आलेल्या सरकारला लोकांनी स्वतःहून दिलेला तो एक अधिकार आहे. अधिकार असा की सरकार आपलं कामकाज व्यवस्थितपणानं करण्यासाठी समाजाच्या प्रत्येक नागरिकाकडून त्याच्या त्याच्या कौतीप्रमाणे काही ना काही वर्गणी सक्तीनं वसूल करू शकतं. आणि या वसूल केलेल्या रकमेच्या बदल्यात सरकारनं त्याला काहीतरी नेमकं मोजून परत दिलं पाहिजे अशी ज्यात मर्यादा असत नाही, असं ज्यामध्ये बंधन असत नाही, क्विड प्रो क्वा, त्या रकमेला कर असं नाव दिलं जातं. सामान्य शब्दामध्ये सरकारनं नागरिकांच्याकडून सक्तीनं वसूल केलेली रक्कम असं कराचं एक स्वरूप असतं. पण यामध्ये सक्ती याचा अर्थ अधिकाराशिवाय केलेली सक्ती नव्हे, घटनेनं, संविधानानं किंवा संकेतानं, लोकांनीच तो सरकारला अधिकार दिलेला असतो की सरकार चालवण्यासाठी तुम्ही आमच्याकडनं काही ना काही वर्गणी वसूल करा. आणि ते करण्यासाठी सक्ती करावी लागली तरी ती देखील कायदेशीर आहे असं मानलं जातं. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे करांचे दोन प्रकार, अप्रत्यक्ष कर आणि प्रत्यक्ष कर. सरकार जेव्हा नागरिकाकडनं कर घेतं तेव्हा नागरिकाच्या खिशातले चार पैसे कमी होतात. वेगळ्या शब्दात नागरिकाची खरेदी शक्ती त्या प्रमाणात कमी होते. हा अर्थ एकदा समजला की करांचा प्रभाव पुढच्या धोरणाच्या दृष्टीनं, अपेक्षित उद्दिष्टांच्या दृष्टीनं कसा होऊ शकतो याचा अंदाज आपल्याला सहज करता येतो. जेव्हा सरकारला काही विशिष्ट उद्दिष्टांची साधनं वापरायची असतात उद्दिष्टपूर्तीसाठी, तेव्हा कराचा वापर करता येईल एवढा मुद्दा आपण या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात घेऊ. दुसरा आहे औषधान, किंवा ज्याला इंग्रजीतला वापरला जाणारा शब्द आता जवळजवळ मराठीत रूढ झालाय तो आहे सबसिडी. औषधान आणि तांत्रिक परिभाषेमध्ये औषधान किंवा सबसिडीचा अर्थ निगेटिव्ह टॅक्स, म्हणजे सरकारनं नागरिकाकडनं काही सक्तीनं वसूल करण्याऐवजी सरकार स्वतःच्या तिजोरीतनं गरजू नागरिकांना काही पैसे उचलून देतं, याला आपण औषधान म्हणतो, याला आपण सबसिडी म्हणतो. याचाही वेगवेगळ्या परिस्थितीत वापर करता येतो. सरकारला अनेक कारणासाठी खर्च करावे लागतात. सरकारला लष्करासाठी खर्च करावा लागतो, सरकारला दैनिक ज्याला नागरी प्रशासन म्हणतो ते चालवण्यासाठी खर्च करावा लागतो, लोकसभा, राज्यसभा, विधिमंडळ, विधानसभा, राज्यसभा, जिल्हा परिषदा वगैरे वगैरे ज्या राज्यव्यवस्था आहेत त्यांचा प्रशासनाचा खर्च करावा लागतो. याचबरोबर सरकारला जलसिंचन व्यवस्था करण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी, बंदरं बांधण्यासाठी, विमानतळ बांधण्यासाठी, सार्वजनिक आरोग्याची रुग्णालयं बांधण्यासाठी वगैरे वगैरे, शिक्षण संस्था मोठ्या उभा करण्यासाठी सरकारला अनेक प्रकारचा खर्च करावा लागतो. त्यातून सरकारच्या खर्चाच्या जबाबदाऱ्या व्यक्त होतात आणि आधुनिक कल्याणकारी राज्याला अनेक प्रकारचे खर्च करावे लागतात हे स्पष्टच आहे. त्यातही परत खर्चाचे दोन प्रकार लक्षात घ्यावे लागतात. खर्च दोन प्रकारचा, म्हणजे एक महसुली खर्च किंवा चालू खर्च, म्हणजे जो खर्च करावाच लागतो, नोकरांचा पगार असेल, एखाद्या घरातला लाईटचा खर्च असेल, कार्यालयाचा खर्च असेल, रस्त्याच्या देखरेखीचा खर्च असेल, इरिगेशन व्यवस्थेच्या देखरेखीचा खर्च असेल, त्यांच्या कर्मचाऱ्यांचा खर्च असेल, बँकेच्या कर्मचाऱ्यांचा खर्च असेल, आज जो खर्च केल्याशिवाय व्यवस्था चालत नाही, जो पत्करलेला खर्च आहे, जी पत्करलेली जबाबदारी आहे, त्यासाठी करावा लागणारा खर्च हा चालू खर्च किंवा महसुली खर्च असं आपण तांत्रिक परिभाषेत म्हणतो. पण बऱ्याच वेळा सरकारला विकासात्मक खर्च करावा लागतो आणि या विकासात्मक खर्चाचं रूप हे भांडवली स्वरूपाचं असतं, त्याला आपण भांडवली खर्च म्हणतो, कॅपिटल अकाउंट एक्सपेंडिचर. कशासाठी खर्च केला जातो? नवा रस्ता बांधायचा आहे, नवं रुग्णालय बांधायचं आहे, एखादं नवं धरण बांधायचं आहे, एखादा विमानतळ बांधायचा आहे, एखादी मंत्रालयाची नवी इमारत बांधायची आहे, अनेक उदाहरणं देता येतील, एखादी रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन करायची आहे. या सगळ्या नव्या निर्मितीसाठी की ज्यातनं उत्पन्नाचे नवे प्रवाह पुढे निर्माण होणार आहेत, अशी भांडवली व्यवस्था म्हणजे मत्ता निर्माण करण्यासाठी जेव्हा सरकार खर्च करतं तेव्हा त्या खर्चाला आपण भांडवली खर्च असं नाव देतो. आपल्या देशापुरतं विचारायचं झालं तर आमच्या देशाच्या नियोजन व्यवस्थेमार्फत पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या योजनांसाठी जो खर्च केला जातो त्यातला बराच मोठा भाग हा भांडवली खर्चाचा असतो आणि बऱ्याच अर्थानं असंही म्हणावं लागेल की तो भांडवली खर्चाचा असणं हे शहाणपणाचं. पुढचा भाग आता याचा संबंध प्रत्यक्ष धोरण उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी कसा होणार आहे ते आपण पुढे टप्प्यानं बघू. पण चौथा भाग जो आहे अर्थसंकल्पाशी संबंधित असलेला तो म्हणजे कर्ज व्यवस्था. बऱ्याच वेळेला बऱ्याच कारणासाठी बऱ्याच पद्धतीनं सरकारला समाजाकडनं कर्ज घ्यावी लागतात. जेव्हा चालू महसूल पुरा पडत नाही सरकारी जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तेव्हा सरकारला कर्ज घ्यावं लागतं. कर्ज अल्पमुदतीचं असतं, मध्यम मुदतीचं असतं, जास्त मुदतीचं असतं. काही कर्ज तर्त कर्ज असतं, म्हणजे एक वर्षाचं कर्ज वर्ष संपत आल्यानंतर परत दुसऱ्या वर्षासाठी करायचं, तिसऱ्या वर्षासाठी करायचं, ज्याला आम्ही फ्लोटिंग डेट म्हणतो. अशा पद्धतीनं सरकारी कर्ज अनेक प्रकारचं असू शकतं, त्याचे वेगवेगळे व्याजाचे दर असतात. पण साधा अर्थ आपण असं लक्षात घेऊ की सरकार कर्ज घेतं म्हणजे काय करतं? जसं कर घेतल्यानंतर लोकांच्या खिशातले चार पैसे कमी होतात, तसं सरकार जेव्हा कर्ज घेतं लोकांच्याकडनं तेव्हा लोकांच्याकडचा पैसा, विशेषतः श्रीमंत लोकांच्याकडचा, ज्या लोकांच्याकडे बचत क्षमता आहे, पैसे शिल्लक टाकण्याची कुवत आहे, त्या लोकांच्याकडनं सरकारला बऱ्यापैकी कर्ज उपलब्ध होऊ शकतं. आणि हे कर्ज आम्ही 5 वर्षांनी फेडू, 3 वर्षांनी फेडू, वर्षांनी फेडू, केव्हाही फेडू, मागच्या क्षणी फेडू वगैरे, अशा पद्धतीच्या अनेक स्वरूपाची ही कर्ज असतात. सरकारला कर्ज घ्यावं लागतं आणि हे कर्ज कमी जास्त करण्यानं देखील काही अर्थसंकल्पीय उद्दिष्टांची पूर्तता करता येऊ शकते. याच कर्जाचं एक आधुनिक स्वरूप म्हणजे ज्याला आपण अर्थसंकल्पीय तूट म्हणतो. जेव्हा अर्थसंकल्पीय तूट असते तेव्हा ती तूट कशीतरी भरून काढलीच पाहिजे. नुसती तूट आहे म्हणून गप बसता येणार नाही. सरकारला ती तूट भरून काढण्यासाठी या ना त्या पद्धतीनं कुठलं ना कुठलं कर्ज काढावं लागतं. म्हणजेच बाजारातनं घेतलेलं कर्ज किंवा अर्थसंकल्पाच्या व्यवस्थापनातनं निर्माण झालेलं कर्ज, अशा दोन्ही कर्जाच्या माध्यमातनं सरकारचं एकूण कर्ज आपल्यासमोर येतं. आता आपल्याला पुढे चर्चा करत असताना असा विचार करावा लागेल की सरकार जेव्हा राजस्व किंवा अर्थसंकल्पीय धोरण ठरवतं तेव्हा नेमकं कसं पुढे जातं. आपण सुरुवातीला बघितलं की विकास किंवा वृद्धी, रोजगार निर्मिती आणि पूर्ण रोजगाराची अवस्था टिकवणं, किंमत पातळीचं स्थैर्य टिकवणं, विनिमय दराचं स्थैर्य टिकवणं आणि शक्य तितक्या प्रमाणात समाजातली आर्थिक आणि रिलेटेड स्वरूपाची जी विषमता असते ती कमी करणं, या सगळ्या कारणासाठी ही साधनं वापरली जातात. आता ही साधनं कशी वापरली जातात हा सगळ्यात जास्त महत्वाचा, समजून घेण्याच्या दृष्टीनं थोडासा क्लिष्ट परंतु तसा अशक्य नसलेला असा भाग आहे. आपण त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करू. आपण सुरुवात करू ती कर व्यवस्थेपासून करू. सरकार विषमता कमी करण्यासाठी काय करू शकेल असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा सरकारच्या हातामध्ये सगळ्यात महत्वाचं साधन असतं प्राप्तिकर, कंपनी कर, ज्याला आपल्या भारतामध्ये कॉर्पोरेट टॅक्स असं म्हटलं जातं, संपत्ती कर, देणगी कर, भांडवली लाभ कर, अशा प्रकारचे सगळे प्रत्यक्ष कर, वारसा कर हाही त्यामध्ये येतो. हे सगळे प्रत्यक्ष कर एका बाजूला सरकारला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देतात आणि दुसऱ्या बाजूला श्रीमंतांच्याकडनं ज्यांची ताकद जास्त आहे त्यांच्याकडनं कर वसूल केल्यामुळं त्यांचं उत्पन्न कमी होतं आणि ज्यांना कर देण्याची कुवतच नाही त्यांच्या तुलनेनं मग समाजामध्ये एक प्रकारची बऱ्यापैकी अधिक मान्य होईल अशी समता निर्माण होते, विषमतेचं प्रमाण कमी होतं. नंबर दोन, प्रत्यक्ष कर लोकांच्या खिशातनं काढून घेतल्यानंतर लोकांच्या हातातली खरेदी शक्ती कमी होते आणि जर भाववाढीचं नियंत्रण करणं, किंमत पातळी स्थिर ठेवणं हे उद्दिष्ट असेल तर त्या दृष्टीनं प्रत्यक्ष कर व्यवस्था राबवणं हा एक महत्वाचा भाग होऊ शकतो. जेव्हा तेजीचं वातावरण असतं, वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती झपाट्यानं वाढत असतात, एका अर्थानं महागाई निर्माण झालेली असते, सर्वसामान्य गरीब माणूस होरपडून निघत असतो, अशा परिस्थितीमध्ये लोकांची खरेदी शक्ती कमी करण्यासाठी, मागणी कमी करण्यासाठी सरकारला पहिला मार्ग म्हणून प्रत्यक्ष करांचं प्रमाण वाढवणं या पद्धतीनं पाऊल टाकता येतं. या अर्थानं प्रत्यक्ष कर हे एका बाजूला विषमता कमी करण्याचं जसं साधन ठरू शकतं तसंच दुसऱ्या बाजूला ते भाववाढीचं नियंत्रण करणारं एक महत्वाचं साधन ठरू शकतं. याचाच विचार करत असताना आपण अनुदानाचा किंवा अंशदानाचाही विचार करणं गरजेचं आहे. कारण आपण मगाशी म्हटलं तसं अंशदान हे एका अर्थानं निगेटिव्ह टॅक्सेशनचाच प्रकार आहे. निगेटिव्ह इन्कम टॅक्स असं म्हटलं तरी चालेल. इन्कम टॅक्समध्ये आपण नागरिकाचं इन्कम काढून घेतो, निगेटिव्ह इन्कम टॅक्समध्ये आपण नागरिकाला थोडंसं इन्कम वाढवून देतो, याला अंशदान म्हणायचं. तर गरिबीचं निर्मूलन करायचं असेल, समाजातल्या अत्यंत अडचणीतल्या असलेल्या खालच्या थरातल्या लोकांना पुरेसं उत्पन्न मिळवून द्यावं, त्यांच्या उपभोगाच्या व्यवस्थेमध्ये आवश्यक असलेलं जे अन्नधान्य आहे, औषध पाणी आहे, शिक्षण आहे, ते त्यांना विकत घेता यावं म्हणून आपण काही प्रमाणात जर त्यांना उत्पन्न उचलून दिलं सरकारच्या तिजोरीतनं तर त्याचं स्वरूप अंशदानाचं होतं. आता हे अंशदानाचं स्वरूप आपण जर काळजीपूर्वक लक्षात घेतलं आणि जर बाजारात मंदीचं वातावरण असेल तर खर्च वाढवण्यासाठी सरकारला गरिबांच्या असलेली ही अंशदानं, ह्या रकमा, ह्या मदती वाढवल्या तर त्या लोकांचं खर्च वाढेल, मागणी वाढेल आणि मग मंदीच्या वातावरण थोडंसं टाळता येईल, मंदीचं जे काही स्वरूप असतं ते कमी करता येईल, वस्तूंच्या सेवांच्या किमती थोड्या थोड्या वेगानं वाढायला लागतील आणि जेव्हा थोड्या वेगानं किमती वाढायला लागतात तेव्हा एका अर्थानं बऱ्यापैकी उत्पादन वाढायला लागतं, रोजगार वाढायला लागतो आणि मग परत मोठ्या प्रमाणात मागणी वाढते आणि बाजार व्यवस्था अधिक संतुलित होते. या अर्थानं अंशदान हे देखील विषमता कमी करण्याचं एक साधन जसं आहे तसंच किंमत पातळी स्थिर करण्याचं, म्हणजे मंदीतनं बाहेर पडण्यासाठी अंशदानाचा खर्च हा उपयोगी ठरू शकतो. तिसरा जो भाग आहे तो खर्चाचा, म्हणजे याखेरीज वेगळा खर्च, म्हणजे लष्करावरचा खर्च, पोलिसावरचा खर्च, न्याय व्यवस्थेचा खर्च, प्रशासन व्यवस्थेचा खर्च, शिक्षण व्यवस्थेचा खर्च, शेतीवर केलेला खर्च, उद्योगावर केलेला खर्च, याचे दोन्ही स्वरूपं आपण लक्षात घेतली की महसुली खर्च आणि भांडवली खर्च. अशा प्रकारच्या खर्चामुळे पहिलं महत्वाचं काम होतं ते त्या त्या क्षेत्रातलं उत्पादन वाढीला प्रोत्साहन मिळतं. जेव्हा उत्पादन वाढीचा आपण प्रयत्न करतो तेव्हा गिव्हन टेक्नॉलॉजी, म्हणजे उत्पादन तंत्राचं स्वरूप लक्षात घेता, गृहित धरता, उत्पादन वाढीसाठी केलेला खर्च हा साहजिकच काही प्रमाणात, मोठ्या प्रमाणात, मध्यम प्रमाणात किंवा अल्प प्रमाणात, पण काही प्रमाणात रोजगारही निर्माण करतो. म्हणजे खर्च वृद्धीमुळे उत्पादन वाढ होऊ शकते, रोजगार वाढ होऊ शकते, पण आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे की खर्च वृद्धीमुळे भाववाढी वाढू शकते. सरकारचा खर्च अधिक वेगानं वाढला आणि त्या वेगानं जर उत्पादन वाढलं नाही, रोजगार वाढला नाही, तर भाववाढ निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून खर्च कमी जास्त करणं हे देखील सरकारला विकासाला पूरक अशा पद्धतीनं वापरता येऊ शकतं, भाववाढीचं नियंत्रक म्हणूनही वापरता येऊ शकतं आणि त्या दृष्टीनं सरकारच्या खर्चामध्ये होणारे चढउतार हे देखील अर्थसंकल्पीय धोरणाचं एक साधन ठरू शकतं. सरकारचा भांडवली खर्च हा महसुली खर्चापेक्षा उत्पादन वाढीला, रोजगार वाढीला आणि कालांतरानं तुलनात्मक स्थैर्याच्या दृष्टीनं समाजाच्या कल्याण वृद्धीसाठी अधिक फायद्याचा ठरतो. भांडवली खर्चाचं मगाशी आपण विश्लेषण केलं की भांडवली खर्चामध्ये मुख्यतः गुंतवणुकीचा खर्च येतो. मग ती गुंतवणूक रस्त्यांच्यासाठी असेल, इमारतींच्यासाठी असेल, संशोधन संस्थांच्यासाठी असेल, शेतीच्या संशोधनासाठी असेल, औद्योगिक संशोधनासाठी असेल, बंदरं बांधण्यासाठी असेल, विमानतळ बांधण्यासाठी असेल, रेल्वे मार्गांच्यासाठी असेल, या सगळ्या व्यवस्थेमुळं समाजाची, अर्थव्यवस्थेची उत्पादन वाढवण्याची, उत्पादन करण्याची क्षमता वाढते आणि त्या प्रमाणात रोजगारही वाढतो आणि म्हणून आपल्याला भांडवली खर्च हा विकासाचं एक अत्यंत महत्वाचं साधन आहे, रोजगार निर्मितीचं एक महत्वाचं साधन आहे आणि दीर्घकाळात समाजाचं अधिक कल्याण करण्याचं साधन आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि या अर्थानं भांडवली खर्च हा धोरणात्मक दृष्टीनं अधिक महत्वाचा भाग आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता जे चौथं साधन आहे ते चौथं साधन म्हणजे कर्ज. आता मगाशीच मी म्हटलं त्याप्रमाणे जेव्हा सरकारला कर्ज घ्यावं लागतं तेव्हा ज्यांच्याकडनं कर्ज घेतलं त्यांची खरेदी शक्ती काही प्रमाणात कमी होते. श्रीमंतांची खरेदी शक्ती कमी होण्यामध्ये अनावश्यक उपभोग टाळण्याची शक्यता निर्माण होते हा पहिला भाग. पण सरकारला कर्ज घेतल्याशिवाय जर नवीन गुंतवणूक करता येत नसेल तर कर्ज एका बाजूला अडचणीचं वाटतं आणि दुसऱ्या बाजूला ते उपयुक्त ठरतं याही गोष्टीचा उल्लेख करणं गरजेचं आहे. आता सरकारच्या कर्जाचे आपण दोन भाग मगाशी केले. एक म्हणजे सरकारनं लोकांच्याकडनं बाजारातनं घेतलेलं कर्ज, म्हणजे सरकार बाजारात येतं, ओपन मार्केटमध्ये येतं आणि म्हणतं आम्हाला एवढं कर्ज पाहिजे आणि मग लोक आपापल्या कृतीप्रमाणे ते कर्ज विकत घेतात. लोक जेव्हा कर्ज विकत घेतात तेव्हा लोकांच्याकडचा पैसा सरकारकडे जातो आणि सरकारी कर्ज रोखे लोकांच्या हातात जातात. आता या लोकांच्या हातातील कर्ज रोख्यामध्ये चढ उतार करणं हा देखील किंमत पातळी नियंत्रणाचा, आर्थिक विषमता कमी जास्त करण्याचा, विकासासाठी योग्य वेळी भांडवल पुरवण्याचा एक महत्वाचा मार्ग होऊ शकतो. हे झाले आपण साधनांचं बेसिक केलेलं विश्लेषण. दुसरा जो भाग आहे कर्जाच्या बाबतीतला, ते सरकारी कर्ज बाजारात न जाता निर्माण होतं. कसं निर्माण होतं? तर सरकार आपल्या चालू महसुलाच्या मानानं, एकूण उत्पन्नाच्या मानानं जेव्हा जास्त खर्च करायला लागतं आणि ते करण्यासाठी अर्थातच काय म्हणतात समर्थन, हे विकासाचं समर्थन दिलं जातं, रोजगार निर्मितीचं समर्थन दिलं जातं, पण सरकार उपलब्ध उत्पन्नापेक्षा जेव्हा जास्त खर्च करतं तेव्हा साहजिकच त्या जादा खर्चाची तरतूद कशी करायची? लोकांच्याकडनं कर्ज काढायचं नाही असं सरकारनं ठरवलं किंवा लोकांच्याकडनं जेवढी मिळतात तेवढी कर्ज घेतली असं गृहीत धरलं तरी देखील सरकारचा खर्च भागत नाही असं जेव्हा निर्माण होतं तेव्हा सरकारला तुटीचा अर्थभरणा, डेफिसिट फायनान्सिंग करावं लागतं. याचं साधं वर्णन आपल्याला अशा शब्दात करता येईल की सरकारतर्फे अर्थमंत्री देशाच्या मध्यवर्ती बँकरला, म्हणजे आपल्या देशापुरतं म्हणायचं झालं तर रिझर्व्ह बँकेला असं सांगतं की बा आम्हाला आमच्या खर्चासाठी तुम्ही एवढे एवढे ज्यादा पैसे द्या, नोटा छापून द्या, त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला IOU आम्ही तुमचं देणं लागतो अशा पद्धतीचं काहीतरी लिहून देऊ, पण तेवढा पैसा आम्हाला उपलब्ध करा. आम्हाला लोकांच्याकडनं आता तेवढा पैसा उपलब्ध होत नाही. अशावेळी मध्यवर्ती बँक सरकारला जे कर्ज देते त्या कर्जाचं स्वरूप कसं असतं? हे तुटीच्या अर्थभरण्याचं असतं. जेव्हा सरकार तुटीचा अर्थभरणा करतं तेव्हा तेवढ्या प्रमाणात मध्यवर्ती बँकेला नवं चलन छापावं लागतं आणि या नव्या चलनाच्या बाजारात येण्यामुळे परत भाव वाढवते, किमती वाढायला लागतात, वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती वाढायला लागतात आणि मग सरकार पुढे विकासासाठी गुंतवणूक करण्यासाठी तुटीचा अर्थभरणा करणं एका बाजूला विकासाचं उद्दिष्ट आहे आणि तुटीच्या अर्थभरण्यामुळे बाजारात निर्माण झालेला मागणीचा रेटा आणि त्यामुळे भाववाढीची परिस्थिती ह्या त्याचा दुसरा एस्पेक्ट झाला. या दोन्हीमध्ये ताळमेळ घालण्याचं कौशल्य हे सरकारला अर्थसंकल्पीय धोरणाच्या माध्यमातून करावं लागतं आणि याच ठिकाणी काही प्रमाणात आपण ज्या मौद्रिक धोरणाची यापूर्वी चर्चा केली ते मौद्रिक धोरण आणि राजस्व किंवा अर्थसंकल्पीय धोरण यांचा जो सांधा आहे नेक्सस हा या डेफिसिट फायनान्सिंगच्या टप्प्यावर निर्माण होतो. डेफिसिट फायनान्सिंग केलं की इकडे चलन वाढवावं लागतं म्हणजे मध्यवर्ती बँकेला चलन पुरवठा वाढवावा लागतो आणि इकडे सरकारचा खर्च वाढतो. म्हणजे डेफिसिट फायनान्सिंग हे एका अर्थानं चलन धोरण आणि तुमचं राजस्व धोरण किंवा अर्थसंकल्पीय धोरण या दोन्हींचा सांधा म्हणून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. डेफिसिट फायनान्सची पारंपरिक जी संकल्पना आहे ती साधी सोपी आहे. म्हणजे सरकारनं शक्यतो जे क्लासिकल अप्रोच टू पब्लिक फायनान्स म्हणजे राजस्वाकडे बघण्याचा अभियातवादी दृष्टिकोन जर लक्षात घेतला तर सरकारनं आपला चालू खर्च चालू उत्पन्नातून भागवला पाहिजे. भागवलं पाहिजे एवढं नव्हे तर त्या चालू खर्चाच्या नंतर चालू उत्पन्नातून सरकारकडे काही शिल्लक राहिलं पाहिजे आणि ती शिल्लक भांडवली खर्चासाठी वापरली पाहिजे आणि भांडवली खर्च त्यापेक्षा जास्त असेल तर मग कर्ज काढायला पाहिजे, लोकांच्याकडनं कर्ज काढायला पाहिजे. म्हणजे समाजातलीच शिल्लक कुठेतरी वापरली पाहिजे, काल्पनिक शिल्लक वापरून चालणार नाही. आता म्हणजे क्लासिकल अप्रोच टू पब्लिक फायनान्सचा विचार केला तर शिल्कीचा अर्थसंकल्प आणि भांडवली खर्च करण्यासाठी सार्वजनिक कर्ज असं साधारणतः होतं. याच्यापेक्षा पुढे जाऊन मग काय झालं की शक्यतो अर्थसंकल्प संतुलित असावा, बॅलन्स्ड असावा, म्हणजे चालू उत्पन्न चालू खर्च समान आणि भांडवली म्हणजे कर्ज सार्वजनिक कर्ज आणि सार्वजनिक भांडवल गुंतवणूक समान असं झालं की बॅलन्स्ड बजेट असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करावा असं जुन्या काळात होतं. म्हणजे स्मिथ किंवा रिकार्डो किंवा मिल किंवा डाल्टनपर्यंत आपल्याला असं म्हणता येईल की क्लासिकल अप्रोच हा या पद्धतीचा होता की बजेट शक्यतो संतुलित असावं, सरकारच्या महसुली खात्यावर तूट असू नये, कर्ज खात्यावर देखील म्हणजे भांडवली खात्यावर देखील तूट असू नये. अगदीच नाईलाज झाला तर भांडवली खात्यावर थोडीशी तूट असली तरी चालेल, ती तूट भरून काढण्यासाठी आणखी कर्ज काढावं लागलं तर काढावं. पण हा दृष्टिकोन आता कालबाह्य झाला. केन्सच्या आर्थिक विचारांच्या क्रांतीनंतर तुटीचा अर्थभरणा हे विकासाचं, गुंतवणुकीचं, रोजगार निर्मितीचं हे एक महत्वाचं साधन आहे अशी कल्पना पुढे आली आणि त्यातनं मग केन्स कान यांनी मल्टीप्लायरचा विचार मांडला. ऑर्थर लेविस सारख्या अर्थशास्त्रज्ञानं ही अशा पद्धतीची तुटीच्या अर्थभरण्यातली गुंतवणूक विकासाला आवश्यक आहे अशी भूमिका घेतली आणि त्यातनं निर्माण होणाऱ्या भाववाढीचा प्रश्न कसा सोडवायचा हा एक व्यापक चर्चेचा विषय झाला. त्याच्यावर उपाययोजनाही मांडल्या गेल्या. पण तूट काहीतरी वाईट आहे, अंगभूत दोष आहे किंवा ती रोगट आहे असं जे जुन्या काळात मानलं जात होतं ते आता आधुनिक काळात पोस्ट केनेशियन पिरियडमध्ये तसं मानलं जात नाही आणि म्हणून तुटीचं अर्थवर्ण हे विकासाचं साधन अशाच दृष्टीनं लक्षात घ्यावं असं अलीकडे बोललं जातं. पण प्रगती समाजाची आणि शास्त्र मांडणाऱ्यांची विचार करणाऱ्यांची याच्याही पेक्षा अधिक वेगानं झाली आणि मग तुमच्या तुटीच्या संकल्पनेचे चार प्रकार पुढे आले. म्हणजे आज महसुली खात्यावर देखील तूट असू शकते आणि ती अपरिहार्य आहे असं मानण्याची सार्वजनिक मानसिकता तयार झालेली आहे तज्ज्ञांची देखील. महसुली खात्यावर करंट अकाउंटवर डेफिसिट असणं याचा वेगळा अर्थ होतो की कर्ज काढून चालू खर्च भागवणं, पण ते देखील सरकार चालवण्याच्या दृष्टीनं काही प्रमाणात अपरिहार्य आहे अशा प्रकारची भूमिका अलीकडे मांडली जाऊ शकते. त्याच्या पुढचा महत्वाचा भाग असा की हे तर आहेच आता आणि भारतीय अर्थसंकल्पांचा गेल्या काही वर्षातला इतिहास जर लक्षात घेतला विशेषतः 80 नंतरचा तर आमच्या अर्थसंकल्पामध्ये चालू खात्यावर देखील कमी अधिक प्रमाणात तूट येत गेलेली आहे. याला आम्ही रेव्हेन्यू अकाउंट डेफिसिट म्हणतो आरडी. दुसरा डेफिसिट असतो तो फिस्कल डेफिसिट. फिस्कल डेफिसिट म्हणजे सरकारचं कर उत्पन्न करेतर उत्पन्न अधिक कर्ज उत्पन्न याच्यापेक्षा जर सरकारचा खर्च जास्त असेल तर ते जे अंतर असतं ती जी तूट असते त्या तुटीला आपण अर्थसंकल्पीय तूट म्हणतो आणि ही तूट भरून काढण्यासाठी सरकारला मध्यवर्ती बँकेकडे कर्ज मागावं लागतं. वेगळ्या शब्दात चलन पुरवठा वाढवावा लागतो आणि त्याचे जे काही नंतर होतील ते परिणाम सोसण्याची तयारी ठेवावी लागते. याच्याही पुढे जाऊन काही लोक बजेट डेफिसिट म्हणजे एकूण अर्थसंकल्पीय तूट काय आहे म्हणजे उत्पन्न काय आहे आणि कर्ज काढून घेतल्यानंतर देखील काही प्रमाणात कमी पडत असेल तर त्याला आम्ही बजेटरी डेफिसिट असं नाव देतो. आणि सरकारला जी राजवित्तीय तूट असते अर्थसंकल्पीय तूट असते त्यामधनं जर आपण मिळणारं व्याज वजा केलं तर जी शिल्लक राहते म्हणजे शिल्लक म्हणजे आकडा शिल्लक राहतो त्या आकड्याला त्या तुटीला त्या फिस्कल डेफिसिटला फिस्कल डेफिसिट मायनस इंटरेस्ट रिसिव्ड त्या आकड्याला आम्ही प्रायमरी डेफिसिट म्हणतो. आणि प्रायमरी डेफिसिट जास्त झाला की चलन पुरवठा जास्त वाढवावा लागतो प्रायमरी डेफिसिट कमी झाला की चलन पुरवठा कमी वाढवावा लागतो. आणि चलन पुरवठ्याच्या बदलाचा परिणाम किंमत पातळीवर होतो त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय विनिमय दरावरही होतो हे आपल्याला आग्रहपूर्वक लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे अर्थसंकल्पीय धोरण आणि मौद्रिक धोरण आणि व्यापार धोरण या गोष्टी कशा एकमेकात मिसळून गेलेल्या आहेत अडकून गेलेल्या आहेत हे लक्षात घेणं फार सोयीचं होतं. शेवटचा मुद्दा मांडत असताना आपल्याला असा विचार करावा लागेल की एकूणच अर्थसंकल्पीय धोरण हे दोन पातळीवर लक्षात घ्यावं लागेल. ज्या राष्ट्रांचा प्रगत राष्ट्र म्हणून पूर्ण औद्योगिकरण झालेली राष्ट्र म्हणून उल्लेख करता येणार नाही जिथं अजूनही विकासाच्या अनेक शक्यता शेतीमध्ये उद्योगधंद्यामध्ये व्यापारामध्ये शिल्लक आहे जिथलं शिक्षण अजूनही मागास आहे जिथलं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे जिथं आरोग्य व्यवस्थेचं प्रमाण कमी आहे अशा मागास किंवा विकसनशील देशातलं अर्थसंकल्पीय धोरण आणि पूर्ण प्रगत औद्योगिकरण झालेला जिथं पूर्ण रोजगाराची परिस्थिती ही बऱ्याच प्रमाणात असते अशा देशांच्या दृष्टीनं अर्थसंकल्पीय धोरण असा फरक करावा लागेल. विकसनशील देशांचं अर्थसंकल्पीय धोरण हे वेगळं असणार आणि विकसित परिपूर्ण विकसित अशा युरोपियन किंवा अमेरिकन देशांचं आर्थिक धोरण हे वेगळं हे अर्थसंकल्पीय धोरण वेगळं असणार हे आपल्याला मान्यच करावं लागेल. अशा वेळी चर्चा करताना फिस्कल पॉलिसी फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आर्थिक विकासासाठी अर्थसंकल्पीय धोरण असा एक विचाराची मांडणी करावी लागेल आणि पूर्ण प्रगत अर्थव्यवस्थामध्ये पूर्ण रोजगारासाठी भाववाढ नियंत्रणासाठी आणि एकूणच इक्विलिब्रियम किंवा संतुलित अवस्था टिकवण्यासाठी लागणारं अर्थसंकल्पीय धोरण काही लोक त्याला अँटी सायक्लिकल फिस्कल पॉलिसी म्हणजे व्यापार चक्र विरोधी अर्थसंकल्प धोरण असं नाव देण्याची शक्यता आहे. अशा दोन पद्धतीनं आजच्या घडीला आपल्याला अर्थसंकल्पीय धोरणाकडे बघावं लागेल. पहिला भाग त्यातला आपण अधिक प्रकर्षानं लक्षात घेऊ कारण तो आपल्यासारख्या देशांना अधिक महत्वाचा आहे. आपल्या देशामध्ये म्हणजे विकसनशील देशामध्ये जिथं प्रत्येक क्षेत्रामध्ये शेती उद्योग व्यापार बँकिंग वाहतूक शिक्षण संशोधन असं प्रत्येक क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची शक्यता आहे. पोटेन्शियल आहे पण वापर नाही आहे अशा ठिकाणी विकासासाठी अर्थसंकल्पीय धोरण वापरायचं असेल तर सरकारला आपल्या अर्थसंकल्पीय धोरणाची मॅनेजमेंट व्यवस्था फार काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. उदाहरणासाठी आता असं बोलता येईल की विकसनशील देशांमध्ये मागास देशांमध्ये संशोधनाला जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे. अर्थ त्याचा असा होतो की संशोधनावर जास्त खर्च केला पाहिजे. त्याचा अर्थ असाही होतो की संशोधन करणाऱ्या लोकांना जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाला प्रत्यक्ष कराचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे तर त्यांना संशोधन करण्याची इच्छा निर्माण होईल. एकूणच शिक्षण व्यवस्थेला कर व्यवस्थेच्या अनेक सवलती दिल्या पाहिजेत. विद्यापीठांना, संशोधन संस्थांना, उत्तम शाळांना, उत्तम शिक्षकांना या प्रकारची करव्यवस्थेतली सवलत ही देशाच्या विकासाला पूरक सवलत आहे असं मानलं पाहिजे. देशात पोलाद निर्माण करणारे कारखाने, सिमेंट निर्माण करणारे कारखाने, खतं निर्माण करणारे कारखाने ज्यांच्यामुळं इतर क्षेत्रातल्या उत्पादन वाढीची शक्यता आहे त्यांना देखील काही काळासाठी, सुरुवातीच्या त्यांची ताकद पूर्ण होईपर्यंतच्या काळासाठी टॅक्स हॉलिडेज दिल्या पाहिजेत, करसवलती दिल्या पाहिजेत. एवढंच नव्हे तर त्यांनी अधिक गुंतवणूक करावी, नवीन उत्पादन तंत्राचा वापर करावा, उत्पादन खर्च कमी करावा, आपली कार्यक्षमता वाढवावी, आंतरराष्ट्रीय व्यापाराची त्यांची कुवत वाढवावी यासाठी सरकारकडनं अशा क्षेत्रांना विकसनशील देशांमध्ये करविषयक, खर्चविषयक, अंशदानात्मक अशा वेगवेगळ्या सवलती आणि प्रोत्साहन देणं हे विकासाच्या दृष्टीनं, अधिक रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीनं आवश्यक आहे. आणि या विकासाच्या प्रक्रियेत काही प्रमाणात सतत भाववाढ होत जाणार हे आपल्याला मान्यच करावं लागेल. अतिरिक्त भाव होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल आणि त्यासाठी सरकारी खर्चावर गरजेप्रमाणे मधनं मर्यादा घालाव्या लागतील. पण खंडितपणापेक्षा, कुंठितपणापेक्षा काही प्रमाणात भाववाढीबरोबर विकास असं समीकरण जर मान्य करावं लागलं तर ते देखील मागासलेल्या देशांमध्ये, विकसनशील देशांमध्ये विकासासाठी अर्थसंकल्पीय धोरण म्हणून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. याच्या उलट जी प्रगत राष्ट्र आहेत, विकास झालेली राष्ट्र आहेत, मग युरोपियन राष्ट्र असतील किंवा अमेरिका असेल किंवा कॅनडा असेल किंवा जपान असेल किंवा रशिया असेल, अशा सारख्या राष्ट्रांच्या मध्ये आपल्याला अर्थसंकल्पीय धोरणाचा विचार प्रामुख्यानं अँटी सायक्लिकल फिस्कल पॉलिसी याच पद्धतीनं करावा लागतो. तिथं प्रश्न विकासाचा नसतो, तिथं प्रश्न असतो पूर्ण रोजगाराचा, मंदी टाळण्याचा, भाववाढ टाळण्याचा आणि विनिमय दराची फार मोठ्या प्रमाणात चढ उतार होऊ नये ती व्यवस्था बघण्याचा, अशा प्रकारचं उद्दिष्ट हे पूर्ण विकास झालेल्या अर्थव्यवस्थांच्या मध्ये असतं. आपण एक मॉडेल प्रतिमान किंवा प्रारूप लक्षात घेऊ. त्यामध्ये वाढती किंमत पातळी हे एक लक्षण आणि घटती किंमत पातळी हे दुसरं लक्षण प्राथमिक मानू. ते झालं की काय घडतं ते सेकंडरी मानू आणि ते टाळण्यासाठी काय करायला पाहिजे त्याला आपण फिस्कल पॉलिसी असं नाव देऊ त्या साधनांच्या आधारानं. आपण पहिल्यांदा वाढत्या किंमत पातळीचं चित्र लक्षात घेऊ. जर किंमत पातळी अपेक्षेपेक्षा अधिक वेगानं वाढायला लागली, वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती भडकायला लागल्या, तर सामान्यतः त्यातल्या त्यात कमी उत्पन्न गटातली जी समाजातली माणसं असतात त्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, त्यांच्या उपभोग पातळीवर परिणाम होऊ शकतो, परिणामी त्यांच्या आरोग्यावर, शिक्षणावर, त्यांच्या मानसिक शांततेवर सगळा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अंतिमतः याचा अतिरिक्त भाववाढ झाली तर राजकीय स्थैर्यावर देखील परिणाम होतो. हे सगळं टाळायचं असेल तर एक्सेस इन्फ्लेशन, इन्फ्लेशनरी प्रेशर जेव्हा निर्माण होतं तेव्हा सरकारला अर्थसंकल्पीय धोरणातली साधनं कशी वापरता येतील. नंबर एक, डायरेक्ट टॅक्सेस वाढवावे लागतील. नंबर दोन, जिथं जिथं टाळता येतील अशी अंशदानं कमी करता येतील. नंबर तीन, सरकारचा अनावश्यक खर्च, चैनीचा खर्च, प्रदर्शनी खर्च कमी करावा लागेल. आणि नंबर चार, सरकारनं नव्या गुंतवणुकीचे प्रकल्प हातात घेऊन लोकांच्या हातातला पैसा काढून घेण्यासाठी कर्ज उभारली पाहिजेत. असं सरळ सरळ एक समीकरण तयार होतं. याच्या उलट समजा मंदीचं वातावरण निर्माण झालेलं असेल आणि मंदीच्या वातावरणामध्ये रोजगार घटायला लागलेला आहे. 7%, 8%, 10% बेरोजगारीचं प्रमाण आहे. त्याच्याहीपेक्षा जास्त बेरोजगारी आहे. सरासरी म्हणजे वेटिंग पिरियड, रोजगार शोधून तो रोजगार मिळवण्यासाठी लागणारा वाट बघण्याचा कालखंड जो आहे तो महिना 2 महिन्याच्या ऐवजी 6 महिने झाला, वर्ष झाला, 2 वर्ष झाला, तर परिस्थिती अतिशय बिकट आहे असं मानलं पाहिजे. आणि अशा काळामध्ये सरकारला आपल्या अर्थसंकल्पीय साधनांच्या बाबतीत मांडणी करत असताना काय करावं लागेल, इथं उलटं करावं लागेल. प्रत्यक्ष करांचं प्रमाण थोडं कमी केलं पाहिजे. शक्यतो चांगल्या कारणासाठी, आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, संकटातनं सोडवण्यासाठी अंशदानात्मक खर्च वाढवला पाहिजे. सरकारी खर्च वाढवला पाहिजे म्हणजे सरकारच्या वेगवेगळ्या कामासाठी लागणारा खर्च वाढवला पाहिजे की ज्यातनं मागणी निर्माण होईल. आणि अशा काळामध्ये सरकारनं सार्वजनिक कर्ज जे पूर्वी घेतलेलं होतं त्यातलं काही मोकळं करायला पाहिजे, परत फेडलं पाहिजे. ज्यायोगे सरकारचा पैसा लोकांच्या हातात येईल आणि लोक तो पैसा वस्तूंच्या आणि सेवांच्या खरेदीसाठी खर्च करायला लागतील, मागणी वाढेल, परत उत्पादन वाढायला लागेल, परत रोजगार वाढायला लागेल, परिणामी आणखी मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्था सुस्थिर होईल. या आता दोन्ही पद्धतीनं जी आपण मांडणी केली त्याला नॉर्मल कंडिशन्समध्ये अँटी सायक्लिकल फिस्कल पॉलिसी म्हणजे व्यापारी चढउतारांच्या विरोधातलं अर्थसंकल्पीय धोरण असं त्याचं वर्णन करता येतं. मित्रो, आपण आतापर्यंत साधारणतः राजस्व धोरण किंवा अर्थसंकल्पीय धोरण म्हणजे काय, त्याची उद्दिष्ट काय, त्याची साधनं काय, कोणत्या परिस्थितीत कुठल्या प्रकारच्या साधनांचा कसा वापर करता येतो, प्रगत देशामध्ये त्याचं स्वरूप काय असतं, विकसनशील देशामध्ये त्यांचं स्वरूप काय असतं, अशासारखे अनेक प्रश्न बघितले. पण यातलं एक शेवटचं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ज्याची फारशी अर्थशास्त्राच्या मर्यादेत चर्चा होत नाही त्याचा उल्लेख करून आपल्याला थांबता येईल. तो महत्वाचा मुद्दा आहे, तो अर्थकारण आणि राजकारण यांच्यातल्या सांध्याचा. चाणक्याच्या भाषेत बोलायचं झालं तर अर्थकारण म्हणजेच राजकारण किंवा राजकारण म्हणजेच अर्थकारण, अर्थकारण आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असंही आपण विधान करतो. हे खरं आहे. सरकारनं खर्च कमी करायला सुरुवात केली की ज्यांचं नुकसान म्हणजे ज्यांना मिळत होते पैसे अंशदानाची ती माणसं नाराज होतात. त्यांची मतं प्रस्थापित सत्तेवर असलेल्या सरकारच्या विरोधात जाण्याची शक्यता असते. सरकार जेव्हा उद्योगावरचा, शेतीवरचा, सिंचनावरचा, शिक्षणावरचा खर्च कमी करतो तेव्हा त्या त्या क्षेत्रातली माणसं नाराज होतात. त्यांचं राजकीय नेत्यांच्याकडे बघण्याचं स्वरूप, त्यांची भूमिका, त्यांची भावना प्रतिकूल होऊ शकते. त्यामुळे अर्थसंकल्पीय धोरणाचा विचार करत असताना अर्थमंत्र्यांना आपल्या राजकीय पक्षाचं राजकीय उद्दिष्ट काय आहे, राजकारणात सत्तेवर राहण्यासाठी काय करावं लागेल, हा निकष देखील अर्थसंकल्पीय धोरण ठरवताना विचारात घ्यावा लागतो. आणि हे अपरिहार्य आहे, ते आपल्याला टाळता येणार नाही. आणि म्हणून आपल्याला निष्कर्ष शेवटी मांडत असताना अर्थसंकल्पीय धोरण हे मुख्यतः आर्थिक शास्त्र आहे. एक अर्थशास्त्रीय सिद्धांतांच्या तत्वांच्या आधारानं वापरलं जाणारं शास्त्र आहे. आकडेवारी चांगली उपलब्ध असेल, माहिती योग्य असेल आणि शास्त्राप्रमाणेच निर्णय घ्यायचा आपला निर्णय असेल तर हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल याचं क्वांटिफिकेशन म्हणजे संख्यात्मक विश्लेषण करता येणं देखील शक्य आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाश्चात्य देशांमध्ये, विकसित देशांमध्ये अर्थसंकल्पीय धोरण वापरण्याची व्यवस्था अत्यंत प्रगत झालेली आहे आणि त्याची प्रेडिक्शन्स, त्याचे पूर्व अंदाज अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडता येतात. पण भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये, खंडप्राय देशांमध्ये, अवाढव्य मोठी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये आणि नैसर्गिक आणि सांस्कृतिक वैविध्यता जास्त असलेल्या देशांमध्ये एकाच पद्धतीचं अर्थसंकल्पीय धोरण राष्ट्रभर वापरता येईल असं नाही आहे. त्याचं आणखी एक कारण असं आहे की भारतामध्ये आपली राज्यव्यवस्था ही केंद्रीय नाही आहे, ती संघराज्यीय आहे. त्यामुळे भारताच्या पातळीवर विचार करत असताना भारतातलं अर्थसंकल्पीय धोरण हे हायरार्कीचं आहे, टप्प्याटप्प्याचं आहे असं म्हणावं लागेल. केंद्र सरकारचं अर्थसंकल्पीय धोरण, राज्य सरकारांचं अर्थसंकल्पीय धोरण आणि स्थानिक राज्य व्यवस्थेचं अर्थसंकल्पीय धोरण एकाच दिशेनं, एकाच वेळी, एकाच वेगानं जातील याची खात्री आपल्याला कधी देता येत नाही. त्याचं सिंक्रोनायझेशन करणं, त्यांच्यामध्ये एक प्रकारचा एकसूत्रीपणा निर्माण करणं हा देखील भारताच्या अर्थसंकल्पीय धोरणासमोर असलेला एक महत्वाचा प्रश्न आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. एकंदरीत पाहता अर्थसंकल्प, अर्थसंकल्पाची साधनं, अर्थसंकल्पाची उद्दिष्ट यांच्यात ताळमेळ घालण्यासाठी जबाबदारीनं शास्त्रीय आधार घेऊन जेव्हा धोरणं आखली जातात, कार्यक्रम आखला जातो आणि त्यांची नियोजित कालमर्यादेमध्ये कार्यवाही केली जाते तेव्हा खऱ्या अर्थानं ज्याला तुम्ही अर्थसंकल्पीय धोरण म्हणता ते व्यवस्थित वापरलं जातंय, ते राबवलं जातंय असं आपल्याला म्हणता येईल. आता यानंतर पुढच्या याच्यात मांडणी करत असताना आपण ट्रेड पॉलिसी किंवा व्यापार धोरण हा नवीन विषय लक्षात घेऊ आणि या ठिकाणी आपण थांबू. आभारी आहे.